Thank you. sean los de viejo. La forma de mi yo me aplico, me abre su mandaré. A cuando yo adopto, me abre la. Saro la plea, se ve la tatnari, bacteria, pirei, se plece, se están cerrando a matar. Ani, आपले सगळ्यांना चित्रातून ध्यान बाहेर येते आणि तुम्हाला माहिती केस पण रात्रीच वाढतात चिंता वाढत नसतात आणि अशा सगळ्या राहण्याच्या गोष्टी आपण झोपल्यावर भगवान जेव्हा झोपतात त्यावेळेला त्यांच्या प्रत्येक रोम चित्रातून एक एक ब्रह्मांड बाहेर येतात जी भगवंतांची छाया भगवंतांची छाया भगवान ते दिव्य कला करतात नेहमी त्यांच्या निगा नेहमी दिव्य असतात ते कधीच सामान्य निगा करत नाही आपल्या तर म्हणून आजपासून येणारे 4 महिने भगवान त्यांना आपण व्यवस्थितपणे शयन करण्यासाठी आपण त्यांना सांगतो विनंती करतो आणि भगवान शयन करतात त्यानंतर कार्तिक एकादशीला आपण त्यांना उठवतो म्हणजे उत्थान एकादशी तर खरे असताना भगवंत कधी झोपी जात नाही आपण जेव्हा झोपी जातो त्यावेळेला आपल्याला माहित नसतं आपण कुठे आहोत काय आहोत आपल्याला आपल्या स्वतःचं भान नसतं भगवान त्यांची झोप देखील दिव्य आहे त्यामुळे भगवंत नेहमी चिंतनामध्ये असतात कोण सांगू शकतो भगवान नेमकं काय चिंतन करतात काय भगवान त्यांचं चिंतन आहे कोणाला माहिती काही पण चुकलं तरी हरकत नाही बऱ्याच गोष्टी भगवान चिंतन करतात त्यातली काय काय गोष्टी असतील भगवान चिंतन करत असतील सांगा कोण सांगायचं हे ज्या वेळेला भक्ताला समजतं त्यावेळेला तो भक्त परिपूर्ण विषय प्रबंधन से एक होता है। खरा भगवंता एक होने का अर्थ है भगवंता इच्छे से एक होना, भगवंता शरीर से एक होना नहीं, तो भगवंता इच्छे बरबर एक होना हेला शुद्ध भक्ति मानता। नहीं तो सगले जे कई लोग है जो तथाकथित भक्ति करता एक कल आतो एक उद्देश्य आता भगवंता विलीन वह भगवंतांची एक व्हायचं, पण हा पूर्णपणे चुकीचा अर्थ आहे। खरा अर्थ असा आहे भगवंतांच्या इच्छेची एक होणं याला शुद्ध भक्ती म्हणतात। म्हणून तुकाराम महाराजांचा एक सुंदर आपण आज आपण चर्चा करूया। त्यामुळे तसा तुकाराम महाराज म्हणतात नामाचे चिंतन प्रसच्या प्रकारा असाल ते करा देते तेथे सोडविला माझा स्वामी निश्चय खूप सुंदर संबंध भगवंताच्या इच्छेशी होतो। भगवानाची चैतन्य महाप्रभु जे स्वतः राधा आणि कृष्ण आहे ते ज्यामुळे जगामध्ये आले त्यांनी एक इच्छा व्यक्त केली पृथ्वीचे आधे जग नगरादी ग्राम सर्वत्र प्रचार वैभव मोरला। भगवान श्री चैतन्य महाप्रभू या जगामध्ये आले आणि त्यांनी एकच एक इच्छा ठेवली ती म्हणजे संपूर्ण या जगातील जेवढे काही गाव आहे जेवढे काही नगर आहे शहर आहे त्या प्रत्येक ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येकाकडे माझ्या नावाचं नाव दिलं पाहिजे, माझं नाव दिलं पाहिजे। पृथ्वीचे आजचे जेवढं काय आहे पृथ्वीमध्ये नगर आदी ग्राम सर्वत्र प्रचार वैभव मोरणा माझ्या नावाचा प्रचार झाला पाहिजे। म्हणून हीच इच्छा भगवंतांनी व्यक्त केली पण त्याला परिपूर्ण व्हायला बरंच काळ लागेल माहित नाही केव्हा पूर्ण होणार, पण निश्चित आहे भगवान बोलले नक्की पूर्ण होणार। पण आता त्या इच्छेची आपली इच्छा हे करणं हे भक्ताचं कार्य आहे। जोपर्यंत भक्त हे करत नाही तोपर्यंत ती इच्छा भगवंतांची तशी राहते पूर्ण होणार निमित्त मात्र भगवत भक्तीचं आहे, आपण मात्र निमित्त आहे। तुकाराम महाराजांसारखे भक्त हे प्रत्येकांकडे जात आहे लागोनिया पाया विनवित तुम्हाला तर टाळे बोला मुखे काय सिनेमाचे काय हरिनाम हरिनाम घ्या हे प्रत्येकांच्या चरणी विनंती करून म्हणत आहे। आणि या ठिकाणी प्रत्यक्ष तुकाराम महाराज देखील सगळ्यांना आज्ञा देत आहेत जोपर्यंत स्वतःला म्हणतो मी तुकाराम महाराजांचा वंशज आहे मी तुकाराम महाराजांचा प्रतिनिधी आहे मी तिथं तुकाराम महाराजांच्या पावलावर पावले म्हणून चाललेलो आहे मी तुकाराम महाराजांच्या आज्ञेचं पालन करतोय त्यांनी ही आज्ञा पालन केली पाहिजे। नामाचे चिंतन प्रकट प्रसार नामाचं चिंतन स्वतः एकट्यामध्ये बदलून नव्हे स्वतः एकटे बदलून बरेच लोक आहेत बरेच योगी आहेत हिमालयामध्ये असे अनेक मोठे मोठे साधू संत योगी असे बसून आहेत ते वाट बघताय कधी जग सुधारेल त्यावेळेला आम्ही बाहेर येऊ कारण का आता जर बाहेर आलो तर या जगाची सगळी माया आपल्याला स्पर्श करेल आणि आपण पुन्हा मायेमध्ये पडू म्हणून ते गुहेमध्ये बसून येतात। त्याने कित्येक लोक आहेत शेकड्यात लोक आहेत पण हा खरं भक्ताचा गुण नाही आहे प्रकट प्रसारा प्रकटपणे उघडपणे काही लपून करायचं नाही जेवढं आहे आपल्यापर्यंत जेवढी भगवंतांची कृपा आहे ते सगळ्यांना वाटावे आता जिथे जिथे तुम्ही आहात तुमचं जो काही प्रपंच आहे तुमचं जे काही कार्य आहे या जगामधलं जे काही काम करता नोकरी व्यवसाय धंदा जे काही करता जसं आहे तसं करा तत्र रावण नामाचं चिंतन करा, त्याचा प्रकट प्रचार करा, सगळ्यांना वितरित करा, हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा
पश्चिम देशाला पोहोचायला
आणि मग किती काहीतरी धन मिळेल याची त्यांना उगाच आशा वाटते, पण त्या ठिकाणी त्यांना ते धन मिळत नाही. काही जण उत्तरेला सिद्धी प्राप्त करण्यासाठी नऊ प्रकारचे सिद्धी आहे, आणि मा लगी मा वगैरे हवेवर हवेपेक्षा अंत कापसापेक्षा अंत व्हायचं आणि हवेवर तरंगायचं पाण्यावर तरंगायची सिद्धी प्राप्त. म्हणजे आता मला या ठिकाणी वस्तू पाहिजे, मला ते नक्की मिळणार. मला एक टीव्ही पाहिजे, लगेच प्राप्त होणार. या सगळ्या सिद्धी आहे. म्हणून कित्येक लोक शिवकाळ शोधासाठी धनाच्या शोधासाठी उत्तरे करत असतात, पण त्यांना काही मिळत नाही. म्हणून सांगताय या ब्राह्मणाला, तू जर पूर्वेला शोधला तर मग तुला खरं धन मिळेल. म्हणून या जगामध्ये जे काही धन आपण प्राप्त करतो ते धन एक ना एक दिवस मातीमध्ये मिळणार आहे, आपल्या काहीच कामाचं नाही. जे धन आपण अंगावर घालणार, जे धन आपण पेट्यामध्ये ठेवणार, जेवढं काही आपण या शरीरासाठी करू, या जगाच्या भौतिक प्राप्तीसाठी करू, त्या सगळ्याचे एक दिवस माती होणार आहे. आपल्याला काही राहणार नाही. म्हणून म्हणताय की हे सगळं धन मिळवण्याच्या मागे सुगाच आपण लागेल. भक्ती धन मिळवलं पाहिजे त्याला. म्हणजे भक्ती धन अशा व्यक्तीला मिळत ज्याला कशाची या भौतिक जगाकडून अपेक्षा नाही. हे भौतिक जग त्याच्यासाठी मरते नेलेलं आहे, त्याला काहीच आवश्यकता नाही आहे याच्यापासून. पण त्याला एकच एक शाश्वत ठेवा पडतो, भक्तीचा ठेवा. नामाचे निंदन प्रकट करता सोडविलं माझा स्वामी निश्चय, प्रतिज्ञा आहे रात्री केली आम्ही. हो तुम्ही सोडा, आम्ही प्रतिज्ञा, भगवंताने प्रतिज्ञा केलेली आमच्याकडे. भगवान प्रतिज्ञा करतात भक्तांकडे. अर्जुन अर्जुनाला भगवान म्हणतात, अरे अर्जुनाने आता आपल्या इतक्या प्रतिज्ञा केल्या आणि सगळ्या प्रतिज्ञा मी तोडून टाकल्या. कारण जेव्हा भक्तांचं प्रेम माझ्यासमोर येत त्यावेळेला मी माझ्या सगळ्या प्रतिज्ञा विसरून जातो. मी प्रतिज्ञा केली की सगळं आता करणार नाही. पण झालं काय, ज्यावेळेला तुला तू संकटात होता तुला वाचवण्यासाठी मला शक्य आता करायला लागेल, त्यामुळे माझ्यावर लोक विश्वास ठेवणार नाही. पण आता तू सांग जगाला काय सांगायचं, नवे भक्त प्रणश्यती, माझ्या भक्ताचा कधी नाश होणार नाही. त्यामुळं या एकाच प्रतिज्ञेवर भगवंताने सगळ्यांचं रक्षण केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी जे मोठे थोर संत आहेत त्यांनी भगवंताची इच्छा जाणलेली आहे. तुम्हाला महाराज उगाच बोलत नाही, सोडविलं माझा स्वामी म्हणते. आपण जसे म्हणतो काय हो भगवंतावर सगळा भार सोडलेला आहे बघा जगाचा, आता मला कथेची अपेक्षा नाही. आणि मग आतून मात्र खात असत बघायला मात्र मोठं तत्वज्ञान, आतून मात्र असतं की अरे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, आजू झालं तसं झालं हे झालं ते झालं नेहमी तेच चाललं असत. आणि मग अशामध्ये आपण वावरत असतो तर कसं आपल्याला त्यापासून कसं काय म्हणणार, ते कसं साक्षात्कार म्हणणार. तुकाराम महाराज जे बोलताय हा नुसता साक्षात्कार नव्हे, हा भगवंतांची वचन आहे. भगवंताने अर्जुनाला सांगितलं नमे संस्कार प्रणश सांग, या सगळ्या जगाला घोषित कर माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. तसं तुकाराम महाराजाकडे काही सांगताय, थोडं वेळ माझा स्वामी निश्चय प्रतिज्ञा हे राशी केली आम्ही. गुण दोष नाही पाप कीर्तनी, या कीर्तनामध्ये प्रकट प्रचारामध्ये नामाच्या प्रचारामध्ये गुण दोष कशाचाही संबंध नाही, सगळ्यांना या ठिकाणी स्थान आहे. प्रेमे चक्र पाणी वर्ष होय, हा एकच एक उपाय आहे भगवंताना प्राप्त करण्यास. कृपा म्हणे कडू वाटतो प्रपंच, आणि असं जर केला त्या वेळेला आपण लोकांच्या उद्धारासाठी काहीतरी कार्य करायला लागतो, त्यावेळेला हळूहळू या प्रपंचांची थोडी कमी होते. पण जर आपण केवळ भौतिक समृद्धी लोकांना द्यायच्या मागे लागलो तर आपल्याला कधी प्रपंच कडे वाटणार नाही, उलट आपण अधिकाधिक भोगवाटी करतो. लोकांना आपण शोषण करत जाऊ, तथाकथित लोकांचा उद्धार करणं, भौतिकरित्या त्यांना पैसा देणं, त्यांच्यासाठी काही ना काहीतरी करत राहणं, भक्ती सोडून सगळं काही आपण देत राहिलो, हळूहळू आपण त्यांचं शोषण करत राहू. त्यामुळे सांगताय की कडू वाढतो प्रकट कशासाठी, हा कडू वाढतो प्रकट केव्हा, ज्या वेळेला खरा परोपकार आपण करू तेव्हा. आणि हा परोपकार म्हणजे काय, दुसऱ्यांना नाम घेणं, दुसऱ्यांना भगवंतांचं नाम शिकवणं. नाम घ्या, प्रत्येक क्षणी नाम घ्या. रोकडे रोमांच त्यांचं लाटे. आणि मग उगाच मला लोकांचं फार आवडतो आणि मग यामध्ये मला थोडी थोडी भक्ती पण आवडते, म्हणून मग उगाच मिळवायचं की मी फार चांगला भक्त आहे. आणि मग त्या त्या भावना उकाळून आणायचं, कीर्तनामध्ये नाचत नाचत चक्कर पडायचं वगैरे वगैरे. उगाच कुटुंबाची आसक्ती आहे, संसाराची आसक्ती आहे, आणि त्याचबरोबर भक्तीच्या भावना देखील उकाळून आणायच्या. आपल्या रोमांच काही कामाचे नाही. ज्या वेळेला खऱ्या अर्थाने आपण परोपकार करतो, लोकांना ज्या वेळेला भक्तीचा शुद्ध भक्तीचा प्रचार करतो, त्यावेळेला या सगळ्या भावना आपोआप येत आहेत. काही उगाच आणण्याची, कृत्रिमरित्या आणण्याची काही आवश्यकता नाही. म्हणून या जगामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत, आपण या दोन्ही प्रकारे झाला नाही पाहिजे. एक असे असे लोक आहेत ज्यांचा उद्देश चांगला आहे पण त्यांचा मार्ग चुकीचा आहे. आणि दुसऱ्या प्रकारचे लोक असे आहेत ज्यांचा उद्देश चुकीचा आहे पण मार्ग बरोबर आहे. आणि असे लोक आहेत त्याच्यामध्ये, दोन्ही प्रकारचे लोक आहेत. असे विरळच लोक आहेत ज्यांचा उद्देश चांगला आहे आणि त्यांना मार्गही चांगला मिळालेला आहे. लोकांना प्रत्येक वेळा सदगत यामध्ये होते. उद्दिष्ट चांगलं आहे की घराचं सगळं कल्याण करावं पण मार्ग माहित नाही. जवळपास गोष्ट सांगतात, कोणी पाण्यामध्ये बुडत चाललाय आणि तुम्ही त्याला वाचवायला जाता आणि त्याचा स्फोट पकडून तुम्ही बाहेर आणता. पण स्फोट बाहेर आला हातामध्ये, माणूस बुडला आणि तुम्ही जगाला दाखवलं, मी वाचवलं त्या माणसाला, मी वाचवलं. काय दाखवलं तुम्ही? माणसाला नाही वाचवलं, खरं वाचवणं ते नाही. कुठे चांगलं आहे, लोकांना वाचवायचं आहे पण तुम्ही खऱ्या अर्थात वाचवत नाही, विधी बरोबर नाही आहे तुमची. आणि दुसऱ्या प्रकारचे लोक आहे, विधी चांगला आहे, ते सगळं काही नीट नेटकं व्यवस्थित करणार की मी जगाचं कल्याण करणार आहे, चला विधी चांगली, मोठे मोठे शाळा, कॉलेज, मोठ्या मोठ्या हॉस्पिटल बांधणं, अनाथाश्रम बांधणं, हे बांधणं, ते बांधणं, सगळं काही करू आपण. पण त्या ठिकाणी लोकांना भक्ती नाही देणार, त्यांच्या खऱ्या कल्याणासाठी आपण कार्य करणार नाही. उद्देश माहित नाही, सगळं विधी चांगलं आहे पण त्याच्यामधून काय प्राप्त करून देणार लोकांना. म्हणून एकदा एक सुंदर कथा आहे. एकदा एक माळी गार्डनर माळी असतो, त्याला काय असतं पंढरपूरला, आणि तो म्हणतो विचार करायला असतो, अरे बाबा एवढी सगळी झाडं वगैरे जगवलेली आहे आणि मग अचानक यावेळेला सोडून गेलं तर मग झाडांकडे लक्ष कोण देणार? व्यवस्थितपणे चांगली एवढी वाढवलेली झाडं आहेत, त्याला काहीतरी पाणी घातलं पाहिजे, खत घातलं पाहिजे, कसं समजायचं? पण जायची उत्कट इच्छा आहे. आणि मग तेवढ्या त्या बागेमध्ये येणारी जी माकडं आहेत, त्या माकडांचा एक प्रतिनिधी मोर्चा त्याच्यासमोर येतो आणि म्हणतो, काय माळी दादा, कशाला चिंता करताय? तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही करू सगळे काही काम, काय करायचं नेमकं सांगा. माझ्या म्हणतो काही करू नको, खत वगैरे घालायचं तुला काय समजणार, तू एवढंच कर, या सगळ्या झाडांना रोज पाणी दे. बर तेवढं तेव्हा तरी 10-15 दिवसांनी परत येतो आणि मग मी व्यवस्थित काढले. अरे एवढंच मोठी माणसे नाही आमची, आम्ही सगळं हे कार्य व्यवस्थित करू, काही काळजी करू नका, तुम्ही जा ना. आणि मग माहीत जातो मला समस्या नाही, माकड आहे आणि त्यामध्ये माकड बुद्धी आता करायचं काय, तो बघतो झाडांकडे एक दिवस जातो, त्याला समजत नाही किती पाणी द्यायचं एक झाडाला, विचार करायला लागतो. मग इतर सगळ्या माकडांना विचारतो की बाबा काय कसं द्यायचं पाणी, की झाड किती मागतंय आपल्याला कसं समजणार, कमी झालं अधिक झालं कसं सांगायचं आपण. या सगळे आपण कसं करायला म्हटलं, अरे बाप काय किती द्यायचं पाणी. मग सगळ्या सर्वांचे विचार म्हणताय फार सोपं काम आहे, या झाडाला पाणी देणं म्हणजे पाणी पिता कोण मुळ झाडण्याचे झाडण्याचे मुळ पाणी पिता. आपण असं करूया एक एक झाड वर काढूया, मुळांना बघूया किती पाणी द्यायचं आणि मग तेवढं पाणी देऊन त्याला परत ठेवूया. आता करत संपूर्ण 15 दिवस हे पाणी देतात, 15 दिवसानंतर मारी देतात परत येतो आणि आल्यानंतर बघतो काय सगळं कारण साफ, सगळी झाड झोपलेली आहेत आणि निवांत. तर अशी प्रक्रिया आहे जगामध्ये लोकांची, त्याचा उद्देश चांगला आहे जगाचं कल्याण करावं, जगामध्ये सगळ्यांना भक्ती द्यावी, पण ती भक्ती देण्याची विधी मात्र चुकीची आहे. कसं जाणवं प्रत्येक जीवाची इच्छा, प्रत्येक जीवाला काय नेमकं पाहिजे कसं जाणायचं, म्हणून हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. लोक सगळ्यांचं कल्याण करायला बसलेले जगामध्ये, पण त्यांना योग्य गुरु मिळालेला नाही, योग्य मार्गदर्शन मिळालेलं नाही, त्यामुळे ते जे काही करणार आहे केवळ उत्पात आहे, भक्तीच्या नावामध्ये देखील उत्पात आहे. त्यामुळे योग्य मार्ग, योग्य मार्गदर्शन हे त्यांच्याकडून मिळतं, भगवंतांचे प्रतिनिधी. ज्यांनी प्रामाणिकपणे जाणलेलं आहे भगवंतांची इच्छा काय आहे, भगवंतांची इच्छा आहे या जगातील प्रत्येक लोकांना परिणाम मिळाला पाहिजे. करायचं कसं, मग कित्येक जण नाना प्रकारचे उपाय करतात, नाना प्रकारचे तत्वज्ञान, सर्व जे काय आहे स्वतःच्या मनोमार्गाने, आणि मग या प्रकारे देण्याचा प्रयत्न करतात. पण हे मार्गाप्रमाणे प्रत्येकाला माहित नाही, मग त्याला पकडायचं तुला हे पाहिजे एक तुला हे पाहिजे एक, शेवटी सगळे लोक झोपणार आहेत, कारण पूर्ण मार्ग त्यांना मिळालेला नाही, विधी बरोबर नाहीये, उद्देश चांगला आहे. तुकाराम महाराजांसारखे भक्त या ठिकाणी सांगतायत प्रचार करा. आणखीन सगळे उपाय या जगामध्ये कोण ठरलेले आहेत, काही आवश्यकता नाही आणखीन कशाचे, नावाशिवाय या जगात काहीच सत्य नाही. पण हे नाव घ्यायचं कसं, ती दृढ श्रद्धा आणायची कशी, ती या प्रकारे या भगवंतांच्या या भक्तांच्या वचनांना पूर्णपणे शरण जायचं. थोडं तिला माझा स्वामी निश्चय खरोखर आहे, भगवान भक्ताकडे आपल्याला वचन देत आहे, आपल्याला पूर्णपणे शाश्वती देत आहे की आपलं काही नुकसान होणार नाही. पण यामध्ये जरा जरी किंचू ठेवला आपण तर भगवान आपल्याला खाली मिळवून देणार नाही, म्हणजे फार महत्वाचं आहे. याला लागते दृढ श्रद्धा, याला लागते दृढ विश्वास. म्हणून नुसतं चांगलं कार्य या जगामध्ये करून चांगले चांगले नाव सुटले वगैरे लावले तर जगाचं कल्याण होणार नाहीये. आपल्याला वाटेल की आपण जगाचं कल्याण देऊ, पण खऱ्या अर्थानं नाही. सगळं लोक ही त्यामध्ये राहणार आहे आणि आपणही त्याच्याबरोबर राहणार आहे. म्हणून खरं कल्याण जगाचं व्हायचं असेल तर या साधू संतांच्या मार्गदर्शनाकडे आपण केलं पाहिजे. गुणदोष न पाहता आपण किती का या जगामध्ये बडबडलेले असतो, कशा काही इच्छा असो आपल्या, पण भगवंतांच्या नामाच्या नामामध्ये कीर्तनामध्ये जर आपण लागलो काही आशा न ठेवता काही इच्छा न बाळगता तेव्हा मग निश्चितच आपल्याला सर्व काही मिळेल. म्हणून त्या ठिकाणी त्या भगवंतांना आपण शरण केलं पाहिजे. या ठिकाणी स्वतः शंकराचार्य पांडुरंगाष्टक लिहितात, खूप सुंदर श्लोक आहे. स्वतः शंकराचार्य मायावादी, मायावादी याचा अर्थ काय, भगवंत निराकार आहे किंवा आम्हीच भगवंत हे जे तत्वज्ञान आहे ज्याला म्हणतात मिथ्या तत्वज्ञान, खोटं तत्वज्ञान. आणि स्वतः शंकराचार्य सांगतात की खोटं तत्वज्ञान शिकवण्यासाठी मायावादम असंच शास्त्र, जे खऱ्या अर्थानं सत्य नाही आहे ते शास्त्र शिकवण्यासाठी मी या जगामध्ये येणार. शंकराचार्य सांगतात मग ते या जगामध्ये येत आहे असंच शास्त्राचा मायावादाचा प्रचार करतात. आणि मग सर्वात शेवटी इतके सुंदर अक्षर त्यांनी लिहून ठेवले ज्या भगवंताचं सुंदर रूपाचं वर्णन ते करतात. त्या ठिकाणी दोन श्लोक अतिशय सुंदर श्लोक आहेत, संपूर्ण आठ श्लोक अतिशय सुंदर आहेत, पण हे दोन श्लोक फार महत्वाचे बघूया आपण याचा विचार. ते म्हणतात की रुक्मिणी प्रिय म्हणून रवी सोम नेत्र भीमा प्रतिर निलय करुणा समुद्रम वंदे भवार्थ शरण सुरम बंदितांगली दामोदरम दरविनाशकरम म्हणताय. रुक्मिणी प्रिय आपले पांडुरंग कसे आहेत, रुक्मिणीचे प्रिय आहे. रुक्मिणी देवी हिचे सर्वात प्रिय कोण असेल ते पांडुरंग किंवा पांडुरंग रुक्मिणीचे प्रियकर. रवी सोम नेत्र आणि त्यांचे नेत्र म्हणजे कोण, स्वतः सूर्य आणि चंद्र हे त्यांचे नेत्र आहे. भीमा प्रतिर निलयम भीमा नदीच्या तटावर त्यांचा आश्रय त्यांचा निवास आहे, त्या ठिकाणी त्यांचा घर आहे निलयम. करुणा समुद्रम आणि त्यांचं कोण काय आहे, करुणाचे समुद्र सागर आहेत ते, सर्वांना केवळ करुणा वितरित करतात. वंदे मी त्या पांडुरंगाला वंदन करतो, कसे आहे ते पांडुरंग, भव आर्त शरण जे जीव या भौतिक सागरामध्ये खिचपत पडलेले आहेत आज ते रडतायत आतून की मला या जगातून वाचवा, अशा लोकांचे अशा जीवांचे शरण दान भगवंत आहे. सुरवंदित अंगरी आणि देवतांद्वारा अंगरी म्हणजे त्यांच्या चरणांना सतत वंदन करणारे जे देवता आहेत अशा देवतांचे ते प्रति आहेत. दामोदरम दर विनाशकरम म्हणून दामोदर भगवान भगवंताचं सुंदर वर्णन प्रत्येक लीलांत वर्णन या ठिकाणी शंकराचार्य करतात. म्हणताना मी त्यांना वर्णन करतो दुसऱ्या श्लोकामध्ये ते म्हणतात दिवान जडान भगवान सप्त काया असे जे जीव आहेत या जगामध्ये सप्त गौराप्रमाणे हे जग सगळ्यांना भाजून काढत आहे. डावाला लावलं माने डावाला साधारण असतो आयाला कागणी जो जंगलामध्ये राहतो तो आम्ही जर शांत करायचा असेल तर कुठलाही फायर ब्रिगेड तर शांत करू शकत नाही. त्यावेळेला असे ढग एकत्रित येतात आणि मोठा वर्षाव करतात पाण्याचा, त्यावेळेला दावानल शांत होतो. अशा दावानला म्हणजे किचपट पडलेल्या लोकांना सप्त कायान दुष्कर्म संग निरतान सुख आणि दुष्कर्म कर या जगामध्ये सुखाच्या मागे जे लोक लागलेले आहेत सतत दुष्कर्म दुष्कर्म याचा अर्थ दुसऱ्यांना लुबाडत काही दुसऱ्या त्यांनी चांगलं न करतात केवळ लुबाडायचं दुसऱ्या आणि असं तर सूत मानायचं वाञ्छयात विनानी दुःख शत विवल ते तसच आणि कसे दीन जे दीन लक्षर भगवान आहे दीन याचा अर्थ जे या जगामध्ये खरोखर कोळलेले त्या जगाची त्यांना काहीच घेणं घेणं नाही पण हे सर्व जग त्यांना मनवी भाजून काढते असे जीव ज्यावेळेला भगवंतांना शरण येतात त्रातून समागत ते भगवंताकडे शरण येत आहे त्रातून हे भगवंत वाचवा मला मी आता खूप या जगामध्ये किस्मत पडलेलं आहे मला आता शरण पाहिजे अशी आर्थ जी आज भक्त करताय जीव करतोय त्याला केवळ भगवान म्हणजे पांडुरंग त्याला केवळ वाचवण आहे असे भगवान पांडुरंग आहे त्यांना मी नमस्कार करतो अशा प्रकारे स्वतः म्हणावा असं शास्त्र शिकवून देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलं पांडुरंगाचं वर्णन केलं असे पांडुरंग येतात दीन वस्त्र ते कधीच कोणाचा विनाश पाहत नाही म्हणून भगवंतांची इच्छा एकच आहे सगळ्या ज्या जीवांनी ते या जगामध्ये किस्पत पडलेले आहेत कोणत्या ना कोणत्या मार्गाने तरी त्यांना भक्तीमध्ये आणतात कोणाला प्रवचन आवडतं कोणाला कीर्तन आवडतं आणि कोणाला प्रसाद आवडतो काही पण असेल कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्यांना भक्तीमध्ये आणतात कोणाला काहीच आवडत नाही केवळ देवा आवडते ठीक आहे काय हरकत नाही काही जण केवळ हितचिंतक असतात गळ्यावर घालत नावाचं त्यात काय असत नाही पण हळूहळू भक्ती मार्गाकडे त्यांची रुची आणली अशा जीवांना जीवांचा उद्धार करणं ही ते प्रबंधांची इच्छा आहे हीच रीत्या त्याने महाप्रभूंची इच्छा आहे आणि हीच तुकाराम महाराजांचा त्या शुद्ध भक्तांची इच्छा आहे त्यांनी जाणलेल्या भगवंतांचं हृदय काय आपल्यासारख्या जीवाला कधी समजणार म्हणून आपण त्यांच्या चरणांचा अनुभव त्यांच्या आज्ञेचं जर आपण पालन केलं ते म्हणताय सर्वत्र नामाचा प्रकट श्रद्धा राखा बस आपण ऐकायचं तरी तेवढंच करायचं तेवढं जरी आपण केलो निश्चित आपला उद्धार नाहीतर आपण या जगामध्ये राहू हरे कृष्ण प्रश्न आहे.